Dear Bandhu, Ani Bhaginino, Namo Buddhaya.
Namo Buddhaya.
Jai Bhim.
Jai Bhim.
So very, very good indeed to again be here in the Mahavihara.
The Mahavihara madhe parat yena he khub khub changli ashi gosht ahe.
To see so many old friends.
Khub sarya junya mitranna bhetna baghna.
And so many new.
आणि खूप साऱ्या नवीन मित्रांना देखील भेटणं.
So today I'm going to talk about the most interesting subject in the world.
तर आज जगातल्या सगळ्यात रोचक अशा विषयाबद्दल मी बोलणार आहे.
Okay, everything's all right now. We're ready. So I'm going to talk about the most interesting subject in the world.
तर जगातला सगळ्यात जो रोचक विषय आहे त्याविषयी मी आज बोलणार आहे.
So what subject is that?
तर तो कुठला विषय आहे?
You.
Tumhi.
And me.
Ani mi pani.
I'm going to talk about you.
Tar mi tumcha vishayi bolnar ahe.
I'm not going to talk about your job.
Tar mi tumcha naukri vyavsaya vishayi bolnar nahi
ahe. I'm not going to talk about your family.
Tar tumcha parivara vishayi dekhil mi bolnar nahi ahe.
I'm not going to talk about the clothes you're wearing.
Tumhi kay kapde ghatle yavishayi mi bolnar nahi ahe.
I'm going to talk about the one thing about you that perhaps you don't think about enough.
आणि मी तुमच्याविषयी त्या एका गोष्टीविषयी बोलणार आहे ज्याबद्दल तुम्ही अधिक विचार केलेला नाही आहे.
I'm going to talk about your mind.
तर मी तुमच्या मनाविषयी बोलणार आहे.
My mind.
माझ्या मनाविषयी बोलणार आहे.
I'm going to talk about mind.
तर मी मनाविषयी बोलणार आहे.
Now, everybody here has a mind.
आता इथे बसलेल्या प्रत्येकाला मन आहे.
बरोबर. Yeah, everybody has a mind. If you didn't have a mind, you wouldn't hear my question even. This mind of yours, this mind of ours, is the source of all our trouble and the source of all our happiness. The most important thing for us to do is to work on our minds.
आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की आपण या मनावर कार्य करायला हवं.
But unfortunately nobody ever tells us how.
पण दुर्दैवाने कोणीही आपल्याला सांगत नाही की कशा पद्धतीने.
We may have very good qualifications.
आपलं शैक्षणिक पात्रता खूप चांगली असू शकते.
We may have very good post.
खूप चांगलं पद आपल्याकडे असू शकतं.
But nobody's told us how to work with our minds.
पण आपल्याला कोणी कधी सांगितलेलं नसतं की आपल्या मनासोबत कार्य कसं करायचं.
But the mind is the most important thing about us.
पण आपल्याविषयी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती असते आपलं मन.
You just think right now.
आता तुम्ही आताचं उदाहरण घेऊ शकता.
All these minds in this room.
तर या खोलीमध्ये किती सारे मन आहेत.
It's full of minds.
आणि खूप साऱ्या मनांनी खोली भरलेली आहे.
How did you get here?
तर तुम्ही इथे कसं पोहोचलात.
No, I don't mean did you come by two wheeler or four wheeler. That's not what I mean.
सांगू नका की तुम्ही दोन चाकी वाहनाने किंवा चार चाकी वाहनाने इथपर्यंत आला.
I don't mean your legs or whatever.
आणि तुमच्या पायाने आला हे पण मला ऐकायचं.
How did you get here?
तर तुम्ही इथे पोहोचला कसं.
You got here because you decided to come.
तर तुम्ही इथे पोहोचला कारण तुम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला होता.
Where did that decision come from?
आणि मग हा निर्णय आला कुठून.
Came from your mind.
आणि हा तुमच्या मनातून आलेला आहे.
If you didn't have a mind, if you hadn't made up your decision, you wouldn't be here.
तर जर तुमच्याकडे मन नसतं, जर तुम्ही हा निर्णय घेतलेला नसता, तर तुम्ही इथे नसता.
You're all aware of Bharti and I.
तर भारती आणि मी इथे आहे याबद्दल तुम्ही सगळे जागरूक आहात.
We are aware of you.
आणि आम्ही देखील तुमच्याबद्दल जागरूक आहोत.
Because we've all got minds.
कारण की आमच्या सगळ्यांकडे आपल्या सगळ्यांकडे मन आहे.
The mind is the big secret of everything.
आणि प्रत्येक गोष्टीचं जे सर्वात मोठं जे रहस्य आहे ते म्हणजे मन आहे.
Now I'm going to talk about the mind and it's what Baba Saheb said we should talk about.
आणि मी आता मनाबद्दल बोलणार आहे आणि बाबा साहेबांनी देखील आपल्याला सांगितलं की मनाबद्दल आपण बोललं पाहिजे.
You know that in the Buddha and his Dhamma Baba Saheb is exploring the difference between the Buddha's teaching and all other teachings.
आणि तुम्ही जाणता की भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबा साहेब बुद्धांच्या शिकवणी आणि इतर शिकवणींमध्ये भेद करून आपल्याला दाखवत
आहे. He tells us what the Buddha didn't teach.
ते आपल्याला सांगतात की बुद्धांनी काय नाही शिकवलं.
He makes a clear distinction between the Buddha's message and everybody else's message.
आणि त्यांनी एक स्पष्ट भेद करून दाखवला आहे की बुद्धांचा संदेश काय आहे आणि इतरांचा काय आहे.
And he's trying to find what it is about the Buddha's teaching that is distinctive.
आणि त्यांनी हे पण आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय की बुद्धांच्या शिकवणीमध्ये ती कुठली गोष्ट आहे जी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे.
This is an important thing for us to do.
आणि आपल्यासाठी करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
I think we probably don't realize how distinctive the Buddha's message is.
आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट बघतच नाही की बुद्धांची शिकवण किती वेगळी आहे.
When you look at what people were saying, what they were teaching, what they were thinking 2500 years ago, it's completely different to the Buddha.
आणि जर तुम्ही हे बघितलं की काय लोक 2500 वर्षांपूर्वी वागत होते, आचरण करत होते, शिकवत होते त्या काळात, तर बुद्धांच्या शिकवणीपासून ते एकदमच वेगळं होतं.
They're concerned with things that are completely different to what the Buddha was concerned with.
आणि ज्या गोष्टींची चिंता बुद्धांना होती त्या गोष्टींपेक्षा त्या गोष्टी एकदमच निराळ्या होत्या.
They're particularly interested in speculating about the nature of things.
आणि त्यांचा त्या काळाचा जो काही त्यांची आवड होती की निसर्गामध्ये वस्तू कशा घडतात, काय घडतात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचा अभ्यास होता किंवा त्यांना जाणून घ्यायचं.
Lots of abstract thought about Brahman, Atman, वगैरे वगैरे वगैरे.
आणि ब्रह्म आणि आत्मा अशा पद्धतीचे अनेक काल्पनिक विचार त्या काळात प्रचलित होते.
So many different speculations.
आणि त्या बाबतीत गोष्टी कशा घडतात याच्या बाबतीत त्यांचे वेगवेगळे मत होते.
But the Buddha is only interested in what you can directly experience.
पण बुद्धांना ज्या गोष्टीमध्ये रुची होती ती होती की तुमचा प्रत्यक्ष अनुभव काय आहे.
He's only interested in experience itself.
आणि त्यांना फक्त हे बघायचं होतं की प्रत्यक्ष अनुभव काय आहे आणि त्याच्यामध्येच ते आपलं लक्ष देत.
And experience is the mind. The mind is the basis for experience.
आणि अनुभव जो आहे तो मनामधून निर्माण होत असतो आणि मनच अनुभवाचा आधार असतो.
So let's just hear what Baba Saheb has to say.
आपण आधी हे ऐकून घेऊया की अशी बाबासाहेबांना काय म्हणायचं होतं.
He says the first distinguishing feature of the Buddha's teaching lay in the recognition of the mind as the center of everything.
तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की बुद्धांच्या शिकवणीमध्ये जी एक गोष्ट वेगळी आणि ठळक होती ती अशी होती की त्यांनी मनाला या सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी ठेवलं होतं.
The mind is the center of everything.
तर ते असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचं केंद्र जे आहे ते मन आहे.
That's a big statement.
आणि हे खूप मोठं असं वक्तव्य आहे.
You think at the time of the Buddha most people thought that God was the center of everything.
आणि बुद्धाच्या वेळेस अनेक लोकांचं हे मत होतं की ईश्वर जे आहे हे प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे.
Or some great abstract principle.
किंवा खूप मोठे असे काल्पनिक सिद्धांत सर्व गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे.
That's what most people thought.
आणि बऱ्याच लोक याच पद्धतीने विचार करत होते.
Even today most people will think the most important question is God.
आणि आजही अनेक लोक जेव्हा विचार करतील किंवा बोलतील तर ते म्हणतात की सगळ्यात महत्वाची गोष्ट ईश्वर आहे.
Of course nowadays a lot of people think the most important thing is matter.
आणि बरेचसे असेही आजच्या काळात लोक आहेत ते असं म्हणतात की आजच्या काळात जर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे भौतिक द्रव्य पदार्थ.
So either people think that God is the most important thing or that matter is the most important thing.
तर एकतर ते असं विचार करतात की ईश्वर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किंवा भौतिक पदार्थ हे सगळ्यात महत्वाचे आहे.
But Baba Saheb says the distinctive feature of the Buddha's teaching is that the mind is the center of everything.
तर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांच्या शिकवणीची जी काही विशिष्ट गोष्ट होती वेगळी होती ती असं होती की मन हे सगळ्या गोष्टींचं केंद्र आहे.
And then he quotes the Dhammapada.
आणि मग धम्मपदामधून ते एक उदाहरण देखील देतात.
He quotes the first verse of the Dhammapada.
आणि ते धम्मपदाची सगळ्यात पहिली गाथा आपल्याला सांगतात.
Mind precedes things.
तर मन हे सगळ्या गोष्टींना चालना देत असतं.
It dominates them.
सगळ्या गोष्टींवर त्याचं नियंत्रण असतं.
It creates them.
आणि ते वस्तू निर्माण देखील करत असतात.
These are very profound statements.
आणि हे खूप गंभीर असे वाक्य आहे.
Mind precedes things.
तर मन हे सगळ्या गोष्टींना चालना देत असतं.
But you're here, mind preceded your coming here.
तुम्ही इथे आहात कारण एक प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला इथे येण्यासाठी चालना दिलेली.
Mind dominates things.
मन आपलं नियंत्रण करत असतं.
Just in the straightforward sense that your body came here because your mind directed it.
खूपच सरळ सांगायचं तर तुमचं शरीर इथे आलं कारण तुमच्या मनाने तुमच्या शरीराला इथे येण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे.
Mind creates things. But here we are all together. You're experiencing Bharti and I giving a talk. And between us, we are creating this situation. It emerges from our minds. If I lost my mind, it would stop. If Bharti lost her mind, you wouldn't be able to understand. Your mind is okay.
So far,
mind in this very basic sense precedes, dominates, creates experience. So then Baba Sahib says, if mind is comprehended, all things are comprehended. If you really understand the mind, you understand everything. But that's what Baba Sahib says. It's really quite strong, isn't it? If you really want to understand everything, understand the mind. And he goes on to say, the first thing to attend to is the culture of the mind. The development of the mind, the work with the mind. Baba Sahib says that's the first thing for us to attend to. And if we can take this really seriously, then we're really on the path of the Buddha. Because the path of the Buddha is nothing but about the mind. One of Baba Sahib's greatness is realizing this. We know very well, he said, caste is not a wall of bricks. A caste is a notion, a state of mind. Caste comes out of the mind. All the divisions, all the barriers between human beings come out of the mind. We know this so well. Baba Sahib knew that the reform of society began with the reform of the human mind. The greatest thing the Buddha taught, he said, is that the world cannot be reformed except by the reform of the mind. So, the Buddha taught that the mind is extremely important. Baba Sahib taught that the mind was extremely important. His whole effort was to bring about a revolution in the mind of India. But there's a big question, isn't there? I'm sure that many of you are already beginning to think of it. Man, kai ahe? What is mind? You say mind, 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 mind. I've said mind so many times just in the last 10 minutes. But what is mind? Well, when I say, have you got a mind, you say yes. You don't say, I don't know. Because even to say I don't know means you have a mind. But what really is the mind? Be very interesting to hear your answers, but I'm not going to ask you. But what do you start to think when I ask what is mind? You probably think, mujhe malum nahi. You don't know the most important thing. But actually it's really difficult to define mind. Why is it difficult to define mind? Because mind is not a thing. I can define a microphone. I can say it's an instrument for picking up sound signals, and I don't know what it does with them after that, but that's not my problem. That's his problem over there, your problem. But yeah, we can define a microphone. We can define its shape. We can define its function. We can define its color. We can define its weight. And so on. You can't do that with mind. Let me try you out. How much does your mind weigh? Have you ever put it on the scales? Yes, you're all laughing because it's obvious you can't weigh the mind. What color is the mind? Is it blue? Is it green? Is it red? Well, of course it's none of those colors because all those colors are perceived by the mind. How long is it? How tall is it? How wide is it? Well, of course, you can't think of it like that. Mind, in a sense, is not mind is not an object. Mind is what knows objects. But it's complicated because when we say mind, it's a bit like we're saying table or chair. As if the mind existed out there. But you can't find mind. You go looking for mind. There's a very famous story from the great Tibetan yogi Milarepa. And he met a simple shepherd boy up in the mountains. It's a very, very beautiful story. And this shepherd boy, completely uneducated, just looking after his goats up in the mountains. And one day he came across Milarepa. And Milarepa had spent years and years meditating in the mountains. And it must have been quite a strange sight. For first of all, it said that he was green. His skin had turned green. Because he'd been eating some herb that turned his skin green. That's what it says, I don't know. I wasn't there, I don't have a camera. But then of course he was living on very little.
आणि पण निश्चितच ते खूपच कमी असं जेवण करत होते.
So it's very very thin.
आणि त्यामुळे ते खूप बारीक असे होते.
And he's just wearing a simple cotton robe.
आणि खूपच साधं असं कॉटनचं असं वस्त्र त्यांनी परिधान केलेलं होतं.
Even though it was very very cold, he was just clad in a simple cotton robe.
आणि कदाचित ते खूप थंडी होती तरी खूपच साध्या अशा वस्त्रांमध्ये ते होते.
And his eyes were very very intense.
आपण त्यांचे डोळे जे आहेत ते फार तीव्र आणि तीक्ष्णता त्याच्यामध्ये होती.
He'd been meditating very very deeply.
कारण ते खूप सखोल असं ध्यान करत होते.
So this shepherd boy came across Milarepa.
तर हा जो मेंढपाळ मुलगा आहे हा मिलरेपांकडे जातो.
He said, "Hi, how are you? Who are you?"
आणि विचारतो काय तुम्ही कोण आहे कसे आहात.
And so he said, "My name is Milarepa. My name is the yogi Milarepa."
आणि ते सांगतात मी मिलरेपा आहे योगी मिलरेपा आहे.
So the boy he just got what he knew.
तर आता त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं त्या मुलाला समजलं.
So he said, "Where are your sheep?"
मग ते विचार तो मुलगा विचारतो की अच्छा तुमच्या मेंढ्या शेळ्या बकऱ्या कुठे आहेत.
So the shepherd so Milarepa said, "My thoughts are my sheep."
तर ते असं म्हणतात की माझे जे विचार आहेत ते माझ्या मेंढ्या आहेत.
So okay, where's your village?
तर म्हणतो ठीक आहे मग तुमचं गाव कुठे आहे.
तुमचं गाव कुठे आहे. That's what he said. Where is your village? Where do you live?
तर तुमचं गाव कुठे आहे तुम्ही कुठे राहता.
All the usual questions, huh?
आणि नेहमीचे जे आपले ओळख करण्याचे प्रश्न असतात ते तो विचारतो.
Milarepa gave very strange answers.
पण प्रत्येक प्रश्नाचं मिलरेपा अगदीच विचित्र उत्तर देत होते.
Eventually he said, "My home is in the mind."
तर ते असं म्हणतात की माझं जे घर आहे ते माझ्या मनात आहे.
So the shepherd boy said, "Where's that?"
त्याला आश्चर्य होतं की कुठे आहे.
And so Milarepa said, "Well, you have a mind too."
तर ते त्याला म्हणतात की अरे तुझ्याकडे देखील मन आहे.
So he said, "Where is my mind?"
तो विचारतो मग माझं मन कुठे आहे.
So Milarepa said, "You go away and think about it."
तर ते म्हणतात की तुला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे तू जरा याचा विचार कर.
Tell me how much your mind weighs.
आणि तू मला सांग की तुझ्या मनाचं वजन किती आहे.
Tell me what color it is.
सांग की त्याचा रंग कुठला आहे.
Tell me how big it is.
सांग की तो किती मोठा आहे.
Tell me where it is.
आणि तो कुठे आहे.
So the shepherd boy, not very educated but very intelligent.
तर हा जास्त शिकलेला नव्हता हा मेंढपाळ मुलगा पण हा खूप बुद्धिमान होता.
And he went away and he reflected.
आणि तो गेला आणि त्या गोष्टीवर तो चिंतन करायला लागला.
And he came back to the to Milarepa and said, "I can't find my mind."
आणि मग तो मिलरेपाकडे परत आला आणि सांगितलं की मी काही माझं मन शोधू शकलो नाही.
It's in my mind that everything takes place.
आणि तो असंही सांगतो की माझ्या मनामध्येच सगळ्या गोष्टी घडत असतात.
My mind isn't a particular color, it's what perceives colors.
तर तो असं सांगतो की माझं मन कुठल्याच रंगाचं नाही पण रंगांना तो जाणतो.
My mind is not a particular shape, it's what perceives shape.
माझ्या मनाचा कुठलाच आकार नाही आहे पण आकारांना तो जाणतो.
So that's the position we're in.
आणि अशीच आपली देखील स्थिती आहे.
Mind is not a thing.
तर मन ही कुठलीही वस्तू नाही आहे.
It's not an object.
ही वस्तू नाही आहे.
It's what perceives objects.
तर वस्तूंना जाणणारं ते आहे.
The ancient Buddhist Abhidhamma says mind has three chief characteristics.
तर प्राचीन जो अभिधम्म आहे ते सांगतात की मनाचे तीन असे विशेष गुण आहेत.
They said first of all that mind is that which knows.
तर सर्वात पहिला हे आहे की मन ते आहे जे जाणतं.
We know this situation.
आपण परिस्थिती जाणतो.
We're aware of this situation.
आपण परिस्थितीबद्दल जागृत असतो.
Because our minds are present, we're aware.
कारण आपले मन उपस्थित आहे जागृत आहे म्हणून आपण तिथे उपस्थित असतो.
Then they said that the mind is transparent or clear.
आणि दुसरं ते म्हणतात की मन अतिशय पारदर्शक असतं स्पष्ट स्वच्छ असतं.
They said it's a bit like a pane of glass.
तर ते एकदम एका काचेसारखं असतं.
The pane of glass lets all the light through but it has no color or characteristics of its own.
तर काचेचा काही तुकडा असतो तो पूर्ण प्रकाश जो आहे स्वतःच्या आरपार जाऊ देतो पण त्याचा स्वतःचा असा काही रंग किंवा इतर गोष्टी नसतात.
That's just a metaphor, don't take it literally.
तर हे फक्त साम्य दाखवण्याचं उदाहरण आहे आपल्याला शब्दशः तसंच घ्यायचं नाही.
The mind is transparent, the mind is clear, just as a window is clear.
तर जसे खिडकी स्पष्ट स्वच्छ असते तसंच मन देखील पारदर्शक असतं स्पष्ट आणि स्वच्छ असतं.
I look over here and my mind perceives what's over there.
आणि मी इकडे बघतो आणि माझं मन मला सांगतं की इकडे काय आहे.
I look over here and it perceives what's over here.
आणि मी इकडे बघतो आणि समजून घेतो की इकडे काय आहे.
My mind changes in accordance with the situations.
तर जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थिती अनुरूप माझं मन बदलत असतं.
Itself it has no characteristics, but it takes on the characteristics of whatever it attends to.
तर त्याच्या स्वतःच्या विषय काही गुणधर्म नाही आहे पण ज्या पण गोष्टीकडे तो लक्ष देतो त्याचे गुणधर्म तो घेत असतो.
Mind. We've all got it. It's here now. Yeah?
तर मन आणि आपल्याकडे सगळ्यांकडे आणि आत्ताच ते आहे.
That which knows, that which is clear or transparent.
तर ती गोष्ट जी जाणते ती अशी आहे जी पारदर्शक आहे स्पष्ट आहे.
Now the third characteristic is extremely important for us to understand.
आणि तिसरा जो गुणधर्म आहे तो समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे.
Mind is momentary.
तर मन जे आहे ते क्षणिक असतं.
You know, we say this word mind.
आपण मन हा शब्द म्हणतो.
My mind.
माझं मन.
Like my glasses or something like that.
माझा चष्मा किंवा अशीच एखादी वस्तू.
My shirt, my केसर.
माझं शर्ट, माझा केसा.
You know, so that I've still got the same केसर on now as I had at the beginning of the talk.
तर तुम्ही बघू शकता की प्रवचनाच्या सुरुवातीला मी जो केसा घातला होता तोच केसा मी आता देखील घातलेला आहे.
Probably by the end of the talk it will be still the same केसा.
आणि प्रवचन संपेपर्यंतही कदाचित तोच केसा तो असणार आहे.
Maybe a little bit dirtier, I don't know.
कदाचित थोडा घाण झालेला असेल मला माहित नाही.
Still basically the केसा.
पण तरी देखील तो केसाच असणार आहे.
Mind isn't like that.
पण मन असं नसतं.
My mind now is different from my mind at the beginning of this talk.
आता जे काही मन आहे ते माझं प्रवचनाच्या सुरुवातीला जे मन होतं त्याच्यापेक्षा एकदम निराळ आहे.
Your minds are different now from what they were at the beginning of the talk.
तर प्रवचनाच्या सुरुवातीला तुमचं मन जसं होतं त्यापेक्षा ते आता वेगळं आहे.
I can see it.
आणि मी बघू शकतो.
Perhaps you can see it in me.
कदाचित तुम्हाला हे माझ्यामध्ये देखील दिसून येईल.
I've got going in my talk.
तर मी माझ्या प्रवचनामध्ये पूर्ण उतरलेलो आहे.
So I'm more engaged, I'm more inspired. Yeah?
आणि मी त्याच्यात पूर्ण गुंतलेलो आहे आणि मी अधिक प्रेरित झालेलो आहे.
At the beginning I was trying to find my way.
आणि सुरुवातीला मी माझा रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
I didn't feel nervous, I don't feel nervous giving talks anymore.
तर मला काही नैराश्य किंवा नर्वस असं वाटत नाही कारण प्रवचन देताना आता मला तसं वाटत नाही.
I used to feel very, very nervous, but now I don't.
सुरुवातीला मला तसं फार नर्वस वाटायचं पण आता तसं वाटत
नाही. यू हॅव टू गेट होल्ड ऑफ द टॉक अँड सॉर्ट ऑफ पुल इट.
पण तरी पण असं प्रवचनावर एक पकड घ्यावी लागते आणि ते खेचावं लागतं.
बट नाऊ इट्स इन माय हँड्स.
पण आता हे माझ्या हातामध्ये आहे.
माय माइंड इज डिफरंट.
आणि आता माझं मन अतिशय वेगळं आहे.
ऑफ कोर्स इट्स रिलेटेड टू द माइंड आय स्टार्टेड विथ.
पण निश्चितच ज्या मनापासून मी सुरुवात केली त्याचा आणि आता त्या दोघांमध्ये संबंध आहे.
अँड आय कॅन सी द सेम विथ यू.
आणि तुमच्या बाबतीत पण मला हेच दिसून येत आहे.
व्हॉट आय कॅन सी ऑन क्वाइट अ लॉट ऑफ युअर फेसेस इज अ सर्टन रिफ्लेक्टिव्ह एलिमेंट.
आणि बऱ्याचशा तुमचे जे मी चेहरे बघतोय असं दिसतंय की तुम्ही काहीतरी चिंतन करत आहात.
आय एम रेजिंग क्वेश्चन्स, रेजिंग इश्यूज दैट आर सॉर्ट ऑफ मेकिंग यू लुक इन ऑन युअरसेल्फ.
तर मी काही प्रश्न विचारत आहोत आणि त्या प्रश्नामध्ये तुम्ही आतमध्ये स्वतः काहीतरी पडताळून पाहत आहात.
आवर माइंड्स आर न्यू मोमेंट बाय मोमेंट बाय मोमेंट.
प्रत्येक क्षण जसा पुढे जात आहे त्या क्षणासोबत आपलं मन देखील नवीन नवीन होत आहे.
Remember the Buddha says that everything is impermanent.
तुम्हाला माहित असेल बुद्धाने सांगितलं की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
And that's as true of mind as it is of this microphone.
तर मायक्रोफोन साठी ते जितकं खरं आहे मनासाठी देखील ते तितकंच खरं आहे.
Everything is impermanent.
प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
The mind arises fresh every moment.
आणि प्रत्येक क्षणाला मन हे नवीन असं निर्माण होत असतं.
Of course it arises fresh independence on the previous moment.
पण हे जे काही ताजं मन जे निर्माण होत असतं त्या मनाच्या निर्मितीसाठी आधीचं मन हे त्याला आधार देत असतं.
So the mind I've got now is connected by conditions with the mind I started with.
तर आता जे मन माझ्याकडे आहे ज्या मनापासून मी सुरुवात केली होती त्या परिस्थितीवर आणि त्याच्यावर हे अवलंबून आहे त्याच्यावर आधारित आहे.
And that's true for all of you.
आणि तुमच्यापैकी प्रत्येक लोकांसाठी पण हे खरं आहे.
So although we use the word mind we mustn't think of it as a single thing.
तर जरी आपण मन हा शब्द वापरत आहे तरी मनाबाबतीत आपण असा विचार करायला नको की ती
What mind really is a constant succession of moments of mind. Of course, this is extremely important, isn't it? Because if mind was fixed, we couldn't develop. Because mind is changing, I can change it for the better. And because mind is changing, it can go bad. So I have to be aware of the mind. I have to guard the mind. So I hope you've got those three characteristics of mind clear. Mind is the act of knowing. Not knowing in the conceptual sense. Mind is like the light that lights up experience. But mind is not an object. It's what knows objects. You've got, the mind can't know itself except by reflection. Just as the eye can't see itself except by reflection in a mirror. If your eye tries to see itself, you'll go cross-eyed, yeah? And it can't see itself directly, huh? But you put a mirror in front of you, you can see your eye. If you look in the mirror, you can see nice brown or dark eyes. I see blue eye. But I can't directly see that. I can only see it reflected. So mind is, if you like that. It's that which perceives, and you can't perceive it. Just a little aside for those of you who know our six element practice. Understanding the difference between mind and the other elements is the key to the practice. If you think of mind as the same as the other elements, you're going to get very confused. So mind is that which knows the world. It has no characteristics of its own. It's transparent. And it's a constant succession of moments of awareness. Because mind knows its objects, it's mind that reveals the world to us. So I hope you've got already some idea of what we're talking about. And we're not talking about something abstract. We're talking about what is happening here for every single one of us. We're all aware. And it's this awareness that is the subject of our reflections. It's very fruitful to reflect on the mind, isn't it? When you start to reflect on the qualities of mind, your whole awareness changes. As Baba Sahib says, that the most important thing is to cultivate the mind. And if we're going to cultivate the mind, we need to understand some basic things about the mind. We've already understood some things which are to do with defining mind, if you like. And we've also understood perhaps the most important point, which is that mind is the basis of all experience. But now we need to look at how mind changes. So brothers and sisters, you're all sitting here, we are all here with mind. We know that this mind we've got now is not the mind we had a while ago. So why have we got the mind we've got now? You know, all our minds are in slightly different conditions, huh? Some of you may have come with worries, huh? So your mind is a bit turbulent, huh? I'm not talking about anybody in particular. Your mind may be stirred up and not able to settle. Or your mind may be a bit cloudy. Maybe you've had a long day at work and you're a bit tired. So mental load shedding is going on. Or maybe your light, you've changed the light, the bulb in your mind, and it's very, very bright. All of us are going to have very different minds. Some minds may be very rigid and stiff.
Some may be
more elastic, more playful. Everybody's mind is in a different condition. Why? Why is your mind as it is now? Why does it come to be like this? Is it because Ishvara has said this is the mind you will have? Ishvara has put in the operating system and there you are. No, we know it's not like that. Is it just the body? Is it just that a certain bodily condition gives rise to the mind? Well, of course, the body has a big influence on the mind. You know, if you eat too much,
mind becomes very heavy.
If you get very physically stimulated, your mind gets very, very excitable. And you know what happens if you drink. I'm sure you've seen what happens to people's minds. Maybe some of you know from personal experience. So the alcohol does something to your body, which does something to your mind. So there's no doubt the body does have an influence on the mind. You know, when you take some prescription drug for some illness, it makes you very drowsy. So yes, the body does have an influence on the mind. But the main influence on the mind is what you've done in the past. The mind you've got now is the mind you've created in the past. You are constantly recreating your own mind. It's extremely important for us to realize. We are responsible for the mind we've got now. We can't blame anybody else. You know, we say things like, "He made me angry." He didn't make you angry. You made yourself angry. You used what he said and you got angry. Well, you all know my favorite, Ushit Zala. But actually, lateness didn't happen to you. You made yourself late. Because you didn't leave in time. So, do you see what I mean? We blame other people for our minds. Yeah? But we are responsible for the mind we have now. You could say this is the whole basis for Buddhist practice. Even the physical effects on the mind are to some extent determined by the mind. Yes, it was the drink that made me mad. But who did the drinking? So my own mind led to the deterioration of my own mind. No, I know sometimes it's beyond your control. It's genetic or it's some failure in the body that's not in your power. But for most of us, generally, the mind we have is substantially our own responsibility. It's our responsibility that our mind is as it is now. It's quite a difficult thing to say, isn't it? I imagine that this is a normal audience. Some of you will not be in a very good mind. Some of you will not be in a happy or positive state. And there may be things happening in your life that lead to that. And of course, that's not your fault if things happen. Or not necessarily your fault. Yeah. But how you respond, that is. So the mind we have now is our responsibility. This is what Baba Sahib is saying to us. This is what the Buddha is saying to us. So we've got this awareness arising moment by moment. This is our responsibility.
आणि ही आपली जबाबदारी आहे.
All other responsibilities follow from that.
आणि ह्या जबाबदारीमधून इतरही जबाबदाऱ्या आपल्याकडे येत असतात.
This is what we really need to take on.
आणि हीच गोष्ट आहे जी आपल्याला करून पुढे जायचं आहे.
We need to understand this.
आपल्याला हे समजून घ्यायचं आहे.
We need to know this mind now.
आता जे मन आहे त्याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
And we need to take responsibility for us.
आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे.
Now, the mind is, yes, it's created moment by our own previous actions.
आपण भूतकाळात जे काही कृती केलेल्या आहेत त्या कृतींमुळे क्षण दर क्षण आपलं मन निर्मित होत जात असतं.
And in a general way, the way in which we use our minds leads to our own happiness or misery.
आणि सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने आपण आपल्या मनाचा वापर करत असतो तेच आपल्याला सुखाकडे किंवा दुःखाकडे घेऊन जात असते.
If we act in with hatred, with greed, that will lead to a degeneration in the mind.
तर जर द्वेषाने किंवा तृष्णेने आपण एखादी कृती केली तर आपल्या मनाला ते एका निकृष्ट दर्जाकडे घेऊन जातो.
That will create a painful mind in the future.
आणि भविष्यामध्ये त्याच्यात ना फार एक यातनाग्रस्त किंवा दुःखी असं मन निर्माण होईल.
This is the principle of karma.
आणि हाच कर्माचा नियम आहे.
If we act with a good mind, a skillful mind, we will experience a happy mind in the future.
एका कुशल किंवा चांगल्या मनाने जर आपण एखादी कृती केली तर एक चांगल्या मनाचा आपण अनुभव घेऊ शकतो.
This is the principle of karma.
आणि हा कर्माचा नियम आहे.
We often talk about karma in terms of where we're going to be reborn or what happens to us.
आणि कर्माबद्दल नेहमी जेव्हा आपण चर्चा करत असतो तर आपण म्हणतो की माझा पुनर्जन्म कुठे होणार आहे, माझ्यासोबत काय होणार आहे.
That's not the most important thing about karma.
तर कर्माबद्दल ही काही इतकी गोष्ट महत्त्वाची नाही आहे.
The most important thing is what effect our actions have on our own minds.
तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की माझ्या स्वतःच्या कृतीचा माझ्या मनावर काय परिणाम होत आहे.
So for instance, I imagine many of you here meditate.
तर मी अशी कल्पना करतो की तुम्ही इथे जे उपस्थित आहात तर बरेच लोक ध्यान करत असतील.
Most of you know the Maitri Vikas practice, the Maitri Bhavana.
आणि कदाचित बऱ्याच लोकांना मैत्री विकास किंवा मैत्री भावना हे ध्यान माहित असेल.
Yeah, you know. Where you deliberately develop good wishes towards others and yourself.
या ध्यानामध्ये आपण जाणीवपूर्वक इतरांसाठी चांगल्या भावना विकसित करत असतो.
What's the result of that?
आणि त्याचा परिणाम काय होतो?
That's a skillful karma.
तर हे जे कर्म आहे हे कुशल कर्म आहे.
You're taking responsibility for developing skillful karmas in your mind.
तर आपल्या मनामध्ये कुशल कर्म निर्मित करण्याची आपण जबाबदारी घेतलेली असते.
Well, sooner or later, if you practice that for long enough, you notice a change in your mind.
आणि बऱ्याच काळासाठी जर तुम्ही याचा सराव करत राहिला तर आज नाही तर उद्या तुम्हाला याचे परिणाम दिसून येतात.
Your mind arises much more happily, much more openly.
तर तुमचं मन अधिक आनंदी होतं, अधिक खुलं होत जातं.
You feel much more connected to other people.
आणि लोकांशी तुम्ही फार संबंधित आणि जोडलेले असं अनुभव घेत असता.
You feel much more sympathetic to them.
आणि त्यांच्याबद्दल आपल्याला फार सहानुभूती वाटत.
You feel much better about yourself.
आणि तुम्हाला स्वतःबद्दल देखील खूप चांगलं वाटत असतं.
It's as if your mind becomes brighter.
असं झालं की तुमचं मन जे आहे लखस प्रकाशित तेजस्वी झालेलं आहे.
Your mind becomes broader.
तुमचं मन जे आहे विशाल झालेलं आहे.
So you've taken responsibility for your mental states.
तर तुम्ही तुमच्या मानसिक अवस्थांची जबाबदारी घेतलेली आहे.
You've realized they can change.
तुम्ही हे जाणलेलं आहे की बदलू शकतं.
You've developed skillful karmas.
तुम्ही कुशल कर्म निर्मित केलेले आहे, विकसित केलेले आहे.
And you experience a different mind.
आणि तुम्ही एका वेगळ्या मनाचा अनुभव घेतलेला आहे.
It can be almost like magic.
ते एका जादूसारखंच होतं.
It's the magic of the mind.
आणि ही मनाची जादू आहे.
The effort in the mind leads to a change in the mind.
तर जेव्हा आपण मनावर कार्य करत असतो त्याच्यासाठी आपली ताकद लावत असतो तर तिथे बदल घडून येत असतो.
And this is the big secret of the Dhamma life.
आणि धम्म जीवनाचं हे खूप मोठं असं रहस्य आहे.
If you work on the mind, it will change.
जर तुम्ही मनावर कार्य केलं तर ते बदलतं.
You will feel different.
आणि तो बदल जो आहे तो तुम्ही अनुभवू शकता.
यू विल सी थिंग्स डिफरंटली.
तुम्ही वस्तूंना वेगळ्या पद्धतीने बघू शकता.
यू विल कनेक्ट विथ द वर्ल्ड अराउंड यू डिफरंटली.
आणि तुमच्या आजूबाजूला जे जग आहे त्याच्यासोबत तुम्ही एक वेगळा संबंध जोडू शकता.
So this is why Baba Sahib is so much emphasizing the mind. This is why the Buddha created this revolution in the mind of India. Why Baba Sahib tried to relaunch that revolution in the mind of India. Because it's the mind that is the basis for all change.
कारण कुठलाही जो बदल असेल त्या बदलासाठी मनच आधार असतो.
So I hope that we've identified our subject now.
तर मला असं वाटतं की आपला विषय काय आहे हे आपण आता ओळखलेला आहे.
I hope you've got a clear idea about what we're going to be talking about over the next two nights.
आणि मला असं वाटतं की कदाचित तुम्ही स्पष्टपणे हे जाणले असेल की येणाऱ्या ज्या संध्याकाळचे प्रवचन आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत.
And I'm going to give you some homework.
आणि मी तुम्हाला काहीतरी गृहकार्य देखील देणार आहे.
Keep your mind with you all time.
तर पूर्ण वेळ तुमचं मन तुमच्या सोबत ठेवा.
Don't leave it here, take it with you.
तर इथेच त्याला सोडून जाऊ नका, त्याला घेऊन जा.
And just every now and again stop and reflect.
आणि अधेमध्ये असं थांबा तुम्ही आणि चिंतन करा.
What is my mind like now?
तर आता माझं मन कसं आहे?
You know, you've all got it with you. You don't need an expensive computer. You don't need a PhD or anything like that. You just need to be aware. And just start to see, what is my mind like now? This is an exercise you can all do. I'm going to suggest one or two ways in which you can think about this. Of course you can think, well, is my mind happy or unhappy?
Hmm?
Just notice. It's not bad to feel unhappy. Everybody feels unhappy sometimes. Yeah? And it's not necessarily good to feel happy. In Buddhism we say this is just a result. You know, we distinguish between karma and karma vipaka. Or karma and phala. So like, you know, the karma is like the seed and the vipaka is like the fruit. To some extent, your experience of happiness or pain is the result of your past actions. Just notice how you feel. And then you can notice, is my mind light or dark? You've been sort of heavy. Or your mind light and bright. Again, just notice. Because to some extent, you've made it like that. Is your mind steady? Or is it wavering all over the place? Is your mind very narrow? Or is your mind broad and open? Is your mind skillful? Is there a sort of positive direction in your mind? Or is your mind unskillful? Lots of thoughts of a negative kind. Just notice. Don't judge, just notice. Just notice what the weather is like. The weather in your mind, that is. Yeah? You know, at this time of the year, everybody's always thinking, oh, it's a rain coming. Yeah? I've just been at Bhaja Retreat Center near Lonavala. So the weather is changing all the time. Sometimes sun, sometimes heavy rain, sometimes heavy clouds, sometimes mist, all the time changing. It's just like my country, it's just like Britain. In Britain we have monsoon for 12 months of the year. It can rain any time. So in England, when we meet another person, we always talk about the weather. We say to each other, oh, nice day today. Ah, looks like rain. So we're very aware of the weather. But we're not aware of the weather in there. So what is the weather like in your mind? Is it monsoon time? So many tears or whatever. Is it very hot? Or is it very cold? What's it like in your mind? And if you're very alert, you can do a meteorological survey of your mind. You know, meteorologists keep records of how much rain has come, how much sun, etc. So I want you to compile a weather report. Over these next 24 hours, look at the weather in your mind. That's probably a big enough job for you. But anybody who finds that easy, you can start to see what patterns there are. What are the conditioned processes? So you can engage in the most interesting task that we can have as human beings. Mind watching. When I'm at a Bhaja Retreat Center, I like to watch the birds. So many birds I've seen. Yeah? 2 years ago, I counted the number of birds, bird species, I saw at Bhor. I saw 50 different birds, kinds of birds. Yeah? Such beautiful birds. No, there's the naughty boy bird. Some of you are going to Bhaja tomorrow, so you can hear the naughty boy bird. Ah, you know, that's a naughty boy bird. So you can get so much enjoyment from watching the birds, listening to birds, yeah? Even more interesting is mind watching. There's certainly a naughty boy in my mind. I'm sure there's naughty boys and girls in yours. Just watch your minds over these next 24 hours. Be interested. Don't start to react. Oh, I don't want that in my mind. Oh, well done, I've got that in my mind. Just see what's there. You know, we're so good at looking at the world outside us. But what about the world within? So, brothers and sisters, there's something for you to do tomorrow. If your boss says to you, what are you doing? I'm watching my mind. He may have some words about that. But you can say, well, you should try it too. Anyway, watch your minds. And I think you'll find it extremely interesting. Of course, you know what I mean. You do it already. But you'll find that if you watch your mind begins to change. So, okay, I'm going to switch off this mind now. And tomorrow night I shall see what minds are there. And my mind will be different. And we'll see where we go tomorrow. At the moment I have no idea. So we'll see what arises. Namo Buddhaya. Jai Bhim.